हरि ओम इड़ा देवहूर्मनुरयज्ञनीर्बृहस्पतिरुक्ता मदानिषगसि षद्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातरमामहिगसीर् मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीं देवेभ्योवाच मुद्यासगा शुश्रूषेण्यां मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु ॐ शान्तिः 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 ॐ नमस्ते रुद्रमन्नव इतोप इषवे नमः नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुपते नमः यात इषु शिवतमा शिवं बभूवत्ते धनुः शिवाशरव्यायातवतया नो रुद्रमृरया याते रुद्रशिवातनूरघोरापापकाशिनी तया नस्तनुवाषन्तमया गिरिशन्ता विचाकशी यामिषुं गिरिशन्तहस्तेऽपि भर्षस्तवे शिवाङ्गिरुत्रताङ्कुर्भुमाहिगस्तीःपुरुषं जगत् शिवेन वचसा त्वागिरिशाक्षावदामसि यथा नस्तर्वमिज्जगदयत्मगसुमना असत् अद्भवोचदधिवक्ता प्रथमो दैव्योऽभिषत् अहीगश्च सर्वाञ्जम्भयन् सर्वाश्च यातु धान्यः असौ यस्ताम्रो अरुण उत बभ्रुषु मङ्गलः ये क्षेमा रुद्रा अभितो दिक्षुश्रिता सहस्रशो वैशाघेड ईमहे असौ योगसर्पति नीलग्रीवो विलोहितः उतैनं गोपा अदृशन्न दृशन्नुदहार्यः उतैनं विश्वा भूतानि सदृष्टो मृडयातिमः नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीढुषे अथो ये अस्य सत्त्वा मोहन्तेभ्यो करन् नमः प्रमुञ्च धन्वनस्वमुभयोरार्तियोर्जाम् याश्च देहस्त इषवः पराता भगवोऽपा अवतत्त धनुष्वगसहस्राक्षते सुधे निशीर्य शल्यानां मुखा शिवो न सुमना भवा यिष्यन्धनुष्वपर्जिनो विशल्यो बाणवागविता अनेशन्नस्येशव आभुरस्य निषङ्गतिः याते हेतिर्मीढुस्तमहस्ते बभूवत्ते धनुः तयास्मान् विश्वतस्त्वमयत्मया परिभुया नमस्ते अश्वायुधाया नाटकाय धृष्णवे उभाभ्यामुपते नमो बाहुभ्यान्तवधन्वने परीते धन्वनो हेतिरस्मान् दृणक्तु विश्वतः अथो य इषुधिस्तवारे अस्मन्निधेहितम् परम पूजनीय स्वामी माधवनाथांच स्मृति आपल्यासमोर सद्भक्त कृतज्ञता आहे सादर. आज रविवार दिवस 20 डिसेंबर 1990 वेळ संध्याकाळी 6:30 ते 7:30 तर अध्यात्म मंगलधाम केंद्रातील कार्यक्रमांतर्गत नवे कार्यकर्ता नवे सृष्टीभर्ता परेहून करता न विनते विवर्ता तया निर्विकलता की कल्पित दावे परिसंग सोडून शिथे रहावे मनोबोध 190 क्रमांकाच्या या श्लोकावरील सद्भक्ती आणि उद्धव विशेष यांच्या निरूपणानंतर स्वामीजी उत्सुकपणे बोलत आहेत. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धी पुरे अहर्निशी हे वस्तू गावी आपले मूळ स्वरूप अत्यंत शुद्ध आहे परंतु आपली प्रकृती मन बुद्धी नवीन झाल्यामुळे तो स्वरूपबोध आपणास होत नाही. मात्र गुरु परिष्ठ मार्गाने म्हणजेच संता श्रेयसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिका वैराग्येशी अशा दीर्घकाळच्या निरंतर अभ्यासाने प्रकृती मनबुद्धी शुद्ध होऊ शकते. ती जशी जशी शुद्ध होईल तशी आपली प्रगती होत जाऊन आपण त्वरेहून परते घरी निरंतर राहू शकतो. अध्यात्मातील प्रगतीचा आढावा आपला आपल्यालाच घेता येईल. किती ध्यान करता परिणाम किती प्रेमळ झाला इसी शांत वाला इसलिए इसी प्रेम आदर वास्तव में इसी निर्मत कर जाएगा इसी नंबर जाएगा तेरी संपदा कहानी है संपत्ति ही भक्तिया है आणि नम्र आहे असे क्वचित दिसते. नम्रता येणे अति अवघड. सर्व काही अंकुर आणि नम्रता आहे तर सुशाल समजावे याची साधना उत्तम चालली आहे. त्याचा पिंड उत्तम सत्य उनिक असला पाहिजे. तुम्ही संत सद्गुरू त्याला भेटले असले पाहिजे. त्याचे श्रवण मननही चालू असले पाहिजे. एरवी हे शक्य नाही. तुम्ही ज्ञानाने तुम्ही मानाने तर कुणी धनाने मदन मत पोहोचते. त्याला वाटते जगाची मला काय कर्तव्य. याउलट सप्तगुणी साक्षाला मात्र अभ्युदय आणि निःश्रेयस हे दोन्ही लाभ परमार्थामुळे मिळू शकतात. त्याची किंवा सुधा सिंधू म्हणजे गोड होते. तो सर्वांना हवा हवासा वाटतो म्हणजे प्रिय होते. आपलं करावं असं काही मिळत नाही. त्याची दृष्टी देखील निर्मळ प्रेमळ होते. आळंदीतील एक संसारिक व्यस्त राघव फाटक यांनी माझ्या समाधीचा दगड बसावा असे ज्ञानोबा माऊलींनी सांगितले. तशी पाच सत्ते मंडळी आपल्यातून तयार झाली आणि त्यांच्यासोबत शिरलेली 25-30% पाप गुरु मंडळी आली तर तिथे पाहतो. केवळ 5% मायनॉरिटीतील लोक गव्हर्नमेंट चालू शकतात. जसे आपली मंडळी ही नित्य श्रवणाला येणारी साधकत्व मंडळी प्रचार प्रसाराद्वारे ज्ञानेश्वरी व दास गुरुचे उपचार समाजात प्रसिद्ध करू शकते. 35 लाख माणसांना कर्णाचा कामाचं माझी स्वप्न आहे. हे ही मुलं आणि त्यांना साथ देणारी साधकत्व मंडळी निश्चित साकार करतील असा माझा विश्वास आहे. पुढील केंद्र बुधवार दिनांक 2 जानेवारी 1991 माया अपासमेंट केंद्राच्या कार्यक्रमांतर्गत देहे बुद्धीचा निश्चय ज्या धरेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेल परब्रह्म ते नीपणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळ म्हणून वेदातील 91 क्रमांकाचे याचे कळेल. तर लक्ष्मी अशोक गोवळेकर यांचे निरूपणानंतर स्वामीजी बोलायला सुरुवात करणार होत. 12 मितीचे व्यक्ती साखेकाका केंद्रात होते. त्यांच्याकडे पाहून स्वामीजी मुक्तपणे म्हणतायत हे साचे काका कसे प्रवेश करतात ते पहा. आधी त्यांचा भरघोस आणि दुःखेदार असलेल्या मिशा प्रवेश करतात म्हणजे आत येतात आणि मग ते स्वतः आत येतात. आपल्याकडे असे भरघोस दुःखेदार मिशावाले आणखी दोघे जण आहेत. हे प्रकाश दिसतील आणि देवी काहीच्या वेळी त्यांच्यामुळे केंद्रालाही भारदस्तपणा प्राप्त झालेला. असा भागस्तपणा प्राप्त होण्यासाठी मी सुद्धा मिशा ठेवलेल्या होत्या. पण सर्वात काहींना आवडल्यामुळे त्या काढून टाकल्या. त्यावर सर्वात काही चुकवतात नाही नाही मी काहीही बोलले नाही. स्वामीजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे बोलतायत. तसे पाहू गेल्यास कर्मासाचा आणि दाढी मिशा वाढवण्याचा काहीही संबंध नाही. त्या वाढवा किंवा काढून टाका. मुख्य लक्ष द्यायचे ते प्रपंच आणि कर्मात दोन्हीही शोध करण्याकडे. मात्र जीवाचा उद्धार कर्मार्थामुळेच होतो. कर्मार्थिक जीवन हे उंच पातळीवरील जीवन ज्यामुळे बुद्धी पर्वतासारखी निश्चय स्थिर होते. मग रंभा आधी गुरु व्यास पुत्रशुक्र असा विशेष होत नाही तसा हा सारथ विशेष होत नाही. कर्मात अशी सारथ मंडळी घडविण्याचे कार्य होते आणि आपले हे केंद्र कर्मार्थाचे असे ट्रेनिंग देणारे एक प्रशिक्षण केंद्र आहे. पुढील केंद्र गुरुवार दिनांक 3 जानेवारी 1991 वेळ संध्याकाळी 7:30 केंद्रांतर्गत निरूपणानंतर स्वामीजी उत्सुकपणे बोलतायत. एकदा दोन मित्र तिसऱ्या मित्राकडे भेटायला गेले. त्या मित्रांनी त्या ध्रुवासमोर 2 मसाल्याच्या ध्रुवाचे पेढे अर्धे भरलेले आणून ठेवले आणि तो आत गेल्यावर या दोन मित्रापैकी एक जण कॉमेंट करतो की हाफ केमती तुझा अर्धा पेढा रिकाम आहे. त्यावर दुसरा म्हणतो अरे हाफ इज फुल अर्धा भरलेला आहे त्याचे सेवन आपण करूया. अशा या संवादात अर्धा रिकामा म्हणणारा तरी संतुष्ट समाधानी राहील का ते सांगा. समोर मसाल्याचे केशविक्षेप गुंडी दूर असताना हा मात्र असंतुष्ट जगाकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे त्यावर आपला संतोष अवलंबून आपल्या दृष्टीला संतोषाचे आनंदाचे सुखाचे ग्रहणच होते दुःखाचे ग्रहण आपल्याला होते. आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये सुख आहे दुःख आहे आपण कुठले स्टेशन लावले ते बघा. सुखाचे लावल्यास सुख दुःखाचे लावल्यास दुःख. नामदेव महाराजांसारखी संत मंडळी जी एकदा पंढरीला गेली चंद्रभागेत एकदाच नाही तर म्हणतात चंद्रभागेचे करिता एक स्नान तुझी पापे कळती रानुराने किती स्पष्ट अनुभूती सांगतात काही गोंधळ नाही. पण आपण दर वर्षाला 25 दुसऱ्या चंद्रभागेत मारतो तरी पापे कशी जात याचे कारण आपला विश्वास नाही आमची श्रद्धा नाही. एका गावात दुष्काळ पडला पावसाचा पत्ता नाही असे जायचे पुढे किनारा सुद्धा पाणी मिळून मिसळी कसे जगायचे गंभीर कसे. म्हणून सर्व गावकरी मंडळी तेथील धर्मगुरूकडे पापी महोदयांना सल्ला विचारायला गेले असता त्यांनी सांगितले उद्या रविवार उद्यापासून पुढच्या रविवारपर्यंत दररोज सकाळी आपण परमेश्वराची प्रार्थना करूया करुणा भेटूया पुढच्या रविवारी त्याप्रमाणे सर्व गावकरी मंडळी चर्चमध्ये धर्मगुरू बरोबर दररोज प्रार्थना करू लागली आणि 7 दिवसानंतरचा रविवार झाला. चर्चमध्ये सर्व मंडळी उत्सुकतेने जमली त्यांचे पाऊस काही पडला नाही तेव्हा असे का झाले ते विचारले असता धर्मगुरू विचारले तुम्ही खत्रे आणल्या का एकानेही खत्रे आणले याचा अर्थ रविवारी पाऊस पडेल या माझ्यासारख्या धर्मगुरूच्या असल्यामुळे तुम्ही विश्वास ठेवला पाऊस पडेल आणि तो पडावा अशी तुमची श्रद्धा नसल्याकडे पाऊस पडला नाही. गांधीजींची पुढे सांगतात आपल्या सभोवतालच्या वातावरणात सगळ्या प्रकारच्या लाथा असतात व आहेत मोहाच्या आहेत निर्भोगीपणाच्या आहेत सुखाच्या आहेत दुःखाच्या आहेत अहंकाराच्या आहेत पण अहंकाराच्या आहेत मच्छराच्या आहेत निर्मच्छराच्या आहेत. आपणासारख्या मंडळींनी जे जे विश्वास टाकले आहेत जे शब्द उच्चारलेले आहेत त्याच्या राखा नकळ आजूबाजूला फसवलेले आहेत. आपल्याला काय ग्रहण करायचे ते आपले मन कोणत्या पद्धतीने ग्रहण करायला समर्थ आहे त्याच्यावर अवलंबून आहे. आपण जर सुखी आनंदी असू तर सुखाचे आनंदाचे ग्रहण होईल दुःखाचे होणार नाही. आपण जर दुःखी असू खिन्न असू तर खिन्नतेचे ग्रहण अधिकाधिक होऊन मूर्तिमंत खिन्नतात आयुष्यभर आपल्या वाटा आणि आपणच म्हणाल जगामध्ये कुठेही आनंद आहे इकडे पाहिजे तिकडे दुःख दुःख आहे. म्हणून तर सुखवाच म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे जर तुम्ही कराल तर मग तुम्हीही म्हणाल आनंदे निर्भर आम्ही सोडता खेळ तो गोपाळ आम्हाचे अरे
योगी दुर्लभ तो म्या देखिला साजनी पाहता 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 मनान पुरे धरी देखिला देखिला माये देवांचा देव देखिला देखिला माये देवांचा देव सुटला संदेह माझे दुजे पण सुटला संदेह सुटला संदेह माझे दुजे पण देखिला देखिला माये देवांचा देव अनंत रूपे अनंत वेशे देखिले न त्यासी अनंत अनंत रूपे अनंत वेश देखि ले न चासि। बाप रखिमा देवी वरु, बाप रखिमा देवी वरु, बाप रखिमा देवी वरु, गुण बाण ली कैसी। बाप रखिमा देवी वरु, गुण बाण देखिला देखिला माये देवांचा देव। शीतला सुंदे हनुमाले दूजे पण, देखिला देखिला माये देवांचा देव।
हा प्रश्न विचारायलाही खूप दिवशी वाटत आहे, पण धैर्य एकवटून व प्रश्नाचे उत्तर मिळाल्यामुळे फायदाच होईल व पुढील जीवनाची वाट सुकर होईल म्हणून हे धाडस करत आहे। केंद्रात येण्यापूर्वी, तुमच्याकडे येण्यापूर्वी एका वेगळ्या प्रकारचे की ज्यात सत्वगुण कमी व रजोतमो गुणाचा प्रादुर्भाव जास्त असतो, अज्ञानाचे व भौतिक जीवन जगत होतो, तुमचा मोठेपणा, म्हणून अशा अज्ञानी जीवन जीवाला तुम्ही उचलले व जीवनाचा खरा अर्थ समजवून सांगितला। जसजसा शुद्ध परमार्थ आदर्श जीवन जगण्याची लागणारी रोजची दैनंदिनी याविषयी माहिती होत गेली, तसतसे कळत गेले की ह्या देह मन बुद्धीच्या नळ्या खूप तुंबलेल्या आहेत, जेव्हा उत्साह करू तेव्हा अजून तुंबत आहे। हे सांगायला खूप आनंद वाटतो की पूर्वी लोकांतात रमणारा मी एकांतात ध्यानात खूप रमायला लागलो। आयुष्याकडे साक्षी भावाने बघण्याचा व माझ्या स्वतःकडे साक्षी भावाने बघण्याचा दृष्टिकोन वाढला। बाह्य वर्तनात 5-10% फरक पडला तरी अंतर मनात 50-60% फरक पडल्यासारखे वाटले, पण मनात सदैव सत्वगुण विरुद्ध तमो रजोगुण यांची लढाई व्हायला लागली। दिवस रात्र अक्षरशः वेळ लागल्यासारखे मी माझ्याशीच भांडायला लागलो। हळूहळू विचारांमध्ये फरक पडून क्लॅरिटी यायला लागली, पण खंत अशाची की इंद्रियांना बहिर्मुखतेची सवय ह्या जन्माची व कदाचित गेल्या अनेक जन्मांची असल्यामुळे असावी, ती म्हणावी तशी कह्यात येऊ शकत नाही। म्हणजे खरे सांगायचे तर काही गोष्टी बदलल्या अशी उर्मी आतून आली नाही। कंसात लिहिले थोडेसे व्यक्तिगत आहे, पण आपल्या योग्य व आवश्यक वाटल्यास ओपनली डिस्कस करावे। उदाहरणार्थ पूर्वी हॉस्टेलमध्ये राहत असताना किंवा व्यवसायामुळे पार्ट्या अटेंड करत असताना मांसाहार किंवा लिमिटमध्ये ड्रिंक्स घेतली जायची व ती मी एन्जॉयही करायचो। अतिशय तिखट किंवा मसालेदार जेवण, कोल्हापुरी मिसळ एक्सेट्रा मला आवडायचे। पॉझिटिव्ह फीडबॅक द्यायचं झाल्यास पार्ट्या कमी झाल्या आहेत, तेलकट तिखट पदार्थ खाण्याचे आकर्षण कमी झाले आहे, मांसाहार कमी झाला आहे। पण खरा प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा केंद्रात येतो, साधक वर्गात असतो, ध्यान करतो, त्यावेळेला ह्या गोष्टींचा विचारही मनात येत नाही। पण मित्र, व्यवसाय, बंधू वगैरेंच्या संपर्कात असताना एकावत क्षणी या विषयांवर विजय मिळवता येत नाही। त्यावेळी वाटते कधीतरी एन्जॉयमेंट पाहिजे वगैरे असमाधानकारक स्पष्टीकरण, पढत मूर्ख मी देतो। मागच्याच आठवड्यात तुम्ही म्हणाला होता की ठराविक मर्यादेपलीकडे विषयांचे सेवन करू नये, उदाहरणार्थ मांसाहार। प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ही प्रलोभनं येतात तेव्हा तुमच्या उपदेशाकडे दुर्लक्ष व नंतर पश्चाताप, गिल्टी फिलिंग अशी सायकल चालू आहे। ह्या वाईट सवयींवर कसा विजय मिळेल की जेणेकरून मी साधक आहे व तुमचा अनुग्रहित आहे असे उजळ माथ्याने मला वाटेल। माझे मन कमकुवत आहे कारण आता निग्रह करून नंतर तो निग्रह सोयीनुसार मोडण्यात ते सकाळी जाते। जर मी माझ्यावर विजय मिळवू शकत नसेल तर काय उपयोग चांगलं ध्यान लागण्याचा? माझ्याकडून वेळेवाकडे लिहिले गेले असल्यास कृपया क्षमा करा. दीपक एक निश्चित आहे की आपण सर्वजण बाहेरच्या जगातूनच केंद्रामध्ये संतांकडे असे येतो. बाहेरच्या जगातून आपण जेव्हा येतो तेव्हा बाहेरच्या जगताचे संगतीचे आपल्या प्रकृतीचे विशिष्ट ठसे ठोमसे आपल्या उमटलेले असतात. शिकलेलं विसरायला फार वेळ लागतो. इंग्रजीमध्ये इट इज व्हेरी डिफिकल्ट टू अनलर्न व्हॉट इज ऑलरेडी लर्न असं म्हटलं. जे शिकलेलं आहे ते विसरणं फार फार कठीण जात. असं असल्यामुळं नाव चुकून वाटलं. प्रत्येक साधकाला त्याची काही ना काहीतरी कहाणी ही असतेच असते. स्वामीजींना आवश्यक किंवा शास्त्र सांगतात तशा प्रकारचं संतांना अपेक्षित असणार असं वर्तन हे श्रवणानंतर हळूहळू करण्याची प्रवृत्ती निर्माण आणि त्याच्यामध्ये ते 100% जमावं असं वाटत असतं तरी देखील यश देखील सावकाशी सावकाशीने असं येत. त्याच्यासाठी काही पथ्य जरूर करावे. जो परमार्थाला विमुख आहे त्याचं तोंड देखील पाहू नये. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याचं मुख देखील पाहू नये. आपल्याला हे व्यवहारात जमणार नाही कारण व्यवहारात अनेकांशी आपला संबंध येईल पण याचा अर्थ असा झाला की ते मित्र नसावे. आपणाशी काम वाण्या घरी दूर त्याचे याती केवळ काय वाण्याच्याकडे जायचं ते गुरु घेण्यासाठी बाकी फंदात जसं पडायचं नाही तशा प्रकारे ऑफिसमध्ये अथवा व्यवसायामध्ये जे मित्र असतील अथवा लहानपणीचे देखील मित्र कधी कधी मित्रांचं आकर्षण असत. ते कसेही असले तरी त्यांचं आकर्षण असत. लहानपणच्या मित्रांचं तर ते विशेष असत. माझे एक दोन तीन मित्र लहानपणी खूपच मैत्री असलेले नंतर थोडे वागण्या बोलण्या चालण्यात बिघडले. ते जगात चांगले म्हणून ओळखले जात नाहीत अशी त्यांची स्थिती झाली. त्यांची आणि माझी भेट कमी व्हायची पण ते जेव्हा भेटायचे तेव्हा मला त्यांच्याविषयी फार प्रेम वाटायचं. सगळं माहीत असतं याचं कारण ते लहानपणीचे मित्र होते म्हणून मला त्यांच्याविषयी एक प्रेम सहानुभूती वाटायची आणि ते कसेही असले तरी आपले आहेत असं वाटायचं. पण अशांची संगती सोडली पाहिजे हे महत्वाचं आहे. आपला निर्धार टिकत नाही ही गोष्ट आहे. निर्धार कशामुळे टिकत नाही त्या गोष्टी छाटून टाकायला पाहिजे. कधी कधी ऑपरेशन असतं की नाही आपल्याच शरीरातला आपल्याला धोकादायक ठरणारा भाग जसा काढून टाकला जातो नाईलाजाने तो काढून टाकायला लागतो तसे नातेवाईक देखील मी त्याच्यात घेईन. मित्रमंडळी असे सहकारी यांची संगत ठेवायचं कारणच काय असं मी विचार कशा करता साधक वर्ग आणि बाहेरची मित्र मंडळी याच्यापेक्षा साधक विश्व हेच आपलं विश्व, असं जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत दुसऱ्या विश्वामध्ये गेल्यानंतर होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या घडल्याखेरीज राहणार नाही. जीवन बदलते हे या निवेदनावरून तर समजत, जीवन बदलत चाललेलं आहे. कितीतरी गोष्टी कमी झाल्या. इथं म्हटलंय मागच्याच आठवड्यात तुम्ही म्हणाला होता की ठराविक मर्यादेत कधीकडे विषयांचं सेवन करू नये, उदाहरणार्थ मांसाहार. म्हणजे ठराविक मर्यादेत मांसाहार करावा असं मी म्हटल्याचा अर्थ येतो. मी असं म्हणणं शक्य की ठराविक मर्यादेत मांसाहार घ्यावा, ठराविक मर्यादेमध्ये ड्रिंक घ्यावी, त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे मित्र मंडळी यांच्यात. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत केंद्रात येणारे, जेव्हा त्यांनी निश्चय केला की आपण केंद्रात यायला सुरुवात केली घरातच पार्टी चालत असेल, घरातच विदेशी दारूच्या बाटल्या चांगली रॅक भरून घेतली. एके दिवशी ते म्हणाले मी मित्रांना बोलवलं आणि म्हटलं की तुम्हाला याच्यातलं काय घ्यायचं ते घेऊन तुम्ही घरी, आता माझा याचा संबंध संपलेला आहे, डिक्लेअर करावं. आपल्याला जे जीवन जगायचंय, परमार्थाचं जीवन जगायचंय, तर निसंकोचपणाने सांगावं की परमार्थाचं जीवन जगतो आहे, जगणार आहे. त्याचाही उपयोग असा होतो की इतर लोक देखील आपल्यावर चाप लावतात, आपल्या वागण्या बोलण्यावर नकळत बंधन येत. तुम्हाला मित्र विचारतील की परमार्थ करतोस आणि दारू चालते का तुमच्या परमार्थात, तुम्हाला मित्र म्हणतील की परमार्थ करतोस आणि मांसाहार करतोस, कारण परमार्थामध्ये काय बसत आणि काय बसत नाही हे तुमच्या मित्रांना देखील कळत. असं असल्यामुळं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे करतो तर ते करतो म्हणून डंका जरी पिटवला नाही तरी देखील योग्य रीतीने प्रगट करावं. या प्रगट करण्याचा लाभ असा होतो की सर्वांसमक्ष ती गोष्ट करता येत नाही. एवढं झाल्यावरही लपून छपून एखादी गोष्ट एखादी व्यक्ती करू शकते. मी असं वाटलं की शेक्सपियरची नाटकं जेव्हा बर्नार्ड शॉची नाटकं जेव्हा फार गाजायला सुरुवात झाली इंग्लंडमध्ये आणि तिकीट मिळणं मुश्किल एवढी गर्दी नाटकांना व्हायला लागली आणि सगळीकडे पेपरमध्ये रकाने भर भरून त्याची समीक्षा यायला लागली, तेव्हा एका धर्मगुरुनी पादरी तो असं सांगत होत की थिएटरमध्ये जाऊच नका, तुम्ही बहिर्मुख होता अशा अशा सगळ्या गोष्टी तुम्ही करूच नका. तर त्यांनी एका थिएटरच्या मॅनेजरला पत्र लिहिलं की मला नाटक पाहण्याची इच्छा आहे तर कृपया माझ्याकरता एक जागा राखून ठेवावी आणि मागच्या दाराने मला आत घ्यावी, कारण सगळे ओळखत होते. तेव्हा थिएटरच्या मालकाने त्याला उत्तर लिहिलं की क्षमा करा, परमात्म्याच्या मंदिरामध्ये प्रवेश करताना मागचं दार कधीही नसतं, तुम्ही परमात्म्याच्या मंदिरात प्रवेश करायला निघालेले आहात, अशा जीवनाच्या सफरीला निघालेले आहात, कुठेही मागच्या दाराने जाऊच नका, असं थिएटरच्या मालकाने त्याला कळ. त्यामुळे अशी मित्रमंडळी नको, ती तोडून टाका असं मी म्हणते. की ज्यांच्या संगतीमुळं हे घडतं, दुसरं म्हणजे सांगून टाका की मी केंद्रात जातो त्यामुळे तुमच्यामध्ये येणार नाही. गुपचूप तोडू नका, मला आता वेळ नसतो, माझ्या आता आवडी बदलल्या. आणि थोडे दिवस तुमची कुचेष्टा कदाचित होईल, थोडे दिवस तुम्हाला त्याच्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, त्याला करून द्या. तिसरी गोष्ट म्हणजे जर गुपचूप करण्याचा, कारण प्रकृतीच अनावर आहे, त्यामुळे एकट्याने जाऊन तरी स्वामीजी म्हणतात तसं मर्यादित मांसाहार करतील, स्वामीजी नाही म्हणत त्यावेळेला मात्र स्वतःलाच आवर झाला. मी तर असं म्हणतो की आपली केंद्र जवळपास सर्वच असतात, तुम्हाला वेळच मिळाली अशी कोणतीही गोष्ट करता. म्हणून तुम्ही एकटे असा अथवा मित्रांमध्ये असा अथवा घरी असा अथवा व्यवसाय करत असा अथवा नोकरी करत असा, आपल्या मध्यवर्ती कल्पनांप्रमाणे चालणार दिसले. मी तुम्हाला सांगितले की कोणतीही मध्यवर्ती कल्पना असो, तुम्ही स्वामीजींबरोबर राहा आणि ती पार करा. या महिन्याची मध्यवर्ती कल्पना आपण शरणागती, ही शरणागती मध्यवर्ती कल्पना स्वामीजींबरोबर राहा, त्यांचं सान्निध्य आहे आणि शरणागती आहे. मग सद्गुरूंची शरणागती आहे, आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शरणागती आहे, एकरूपता आहे. साक्षीत्व असेल तरी देखील सद्गुरु बरोबर आहेत आणि मी देह मन बुद्धीच्या कृतींचा साक्षी आहे. त्यांचा एक आनंददायी सहवास सतत अनुभवत राहा असं मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही एकटे नसा, तुम्हाला एकट्याला जे करावं असं वाटेल त्यावेळेस देखील तुम्ही एकटे आहात ही भावना राहणार नाही. तुम्ही आहात आणि तुम्ही सद्गुरूंबरोबर आहात. सद्गुरूंना तुमच्या जीवनाचा एक अदृश्य अंतिम पार्टनरच करून टाकतो आणि त्यांच्याबरोबर सतत वास्तव्यात राहा. मला जेव्हापासून ही युक्ती समजली तेव्हापासून आपण एकटे असल्याची भावना गेली. एकांतात असताना जी बेशिस्त येते व्यक्तीला, कारण कोणीच नाही पाहणार, तर ती गेली. ध्यान तर करताच आहात आणि ध्यान चांगलं लागतं, चांगलं ध्यान लागण्याचा उपयोग काय या ध्यानाविषयी देखील तुम्हाला मी सद्गुरूंकडे गेल्यानंतर त्या तीव्र ओढीने त्यांचं म्हणणं आपल्या लक्षात येतं, ते फक्त आपल्या जीवनात उतरावं असं वाटत राहत. त्यामुळं ध्यानाला बसण्याचा अभ्यास त्वरेने करायला सुरुवात होते. या अभ्यासामध्ये देखील साक्षीत्व साधणं आणि स्वरूपाकार होणं ही गोष्ट जे चांगलं ध्यान लागतं असं म्हणतात त्यांच्याबाबत घडत नाही. त्याच्याऐवजी आपली स्वतःची शक्ती वापरल्यामुळं मन आवरण्याचं आणि मन काही एक आवरलं गेल्यामुळं मिळणारं जे समाधान आहे ते समाधान मात्र मिळत असतं, ते समाधान मिळत असतं. तसंच आपले स्वैर विचार कमी होतात, आवाक्यात येतात किंवा कधी कधी अगदी आहेत की नाहीत असं वाटतं, याच्यावर श्रवणाचा खूप प्रभाव असतो. आपली जी आपली शक्ती वापरलेली असते त्याचाही फार प्रभाव आहे. अशामुळे हे खूप चांगलं जमतंय असं वाटत आणि हे चांगलं ध्यान जमतच. पण मी जेव्हा जेव्हा मला कोणी येऊन सांगतो की अनुग्रह घेऊन झाल्यानंतर 2-4 वर्ष हे खूप चांगल्या रीतीने जमतं आणि मग तो हळू पडतो कमी होतो. कोणी कोणी असेही लक्षात येतात की त्यांना ध्यानात तितका रस राहिला नाही. किंवा ध्यानात बरंच विचारांचा त्रास सुरू झाला असं सांगणारीही मंडळी भेटतात. ती तक्रार करायला सुरुवात करतात. याचं कारण ध्यानातलं साक्षीत्व तितकं जमलेलं नसतं पण अंतर्बळ वापरणं जे आहे तर ते मात्र कमी झालेलं असतं. सुरुवातीला सद्गुरूंच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावामुळं श्रवणाच्या प्रभावामुळं आपण स्वतः आपलं बळ एकवटल्यामुळं जी तीव्र साधना होत होती ती साधना नंतर कमी पडते. तो प्रभाव रोज रोज सद्गुरु भेटत असल्यामुळं कमी होतो. सुरुवातीचं जे दर्शन असतं त्याच्या ऐवजी त्या गोष्टीचा थोडासा सराव होतो, त्यांच्या सांगण्याचाही सराव होतो आणि ध्यानाला बसण्याची कृती देखील थोडीशी यांत्रिक मेकॅनिकल अशी होण्याची शक्यता निर्माण होते आणि मग तो हळू पडतो. असं असल्यामुळं चांगलं ध्यान लागतं हे चांगलंच आहे पण चांगलं ध्यान लागतं आहे हे तुमच्या ठिकाणी निर्माण होत असलेल्या सत्व गुणामुळं करायचं. चांगलं ध्यानाचं लक्षण जसं आपलं आपल्याला समजतं तसं बाहेर जगात देखील ते करत. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती भाकत भटिक गृहिणीचे डोलत दिपू जैसे असं ज्ञानेश्वर म्हणत. म्हणून तुमच्या वर्तनात मार्ग यायला सुरुवात होते. तुमचं जे बोलणं आहे ते अधिक समजून घेऊन असं व्हायला सुरुवात होते. तुम्ही अधिक साक्षी कुठल्याही अनपेक्षित घटनेनेही विचलित न होणारे प्रेमभाव जागे झालेले असं घडायला सुरुवात होते. त्यामुळं चांगल्या ध्यानाच्या देखील कसोट्या दुहेरी आहेत. जसं झाड वाढतं आपल्याला आकाशात त्याची वाढ दिसते तशी मुळं खाली पातळात गेलेली असतात. जितकं झाड उंच तितकी मुळं देखील तेवढी खोल गेलेली असतात कारण त्या झाडाला सावरायचं असतं. त्यामुळं ती मुळं देखील खोल आणि घट्ट अशी जमिनीला धरून. जर ध्यान अंतर्गत खूप चांगलं चांगलं आत मुळ्या धरायला लागलेलं असेल तर बाहेर वर्तनाच्या अंगाने दिसेल आणि जेव्हा वर्तन अशा प्रकारचं आहे तेव्हा चांगल्या ध्यानाबद्दल सारखं बोललेलं तुम्हाला निश्चित वर्तनात फरक पडतो हे निश्चित आहे. हे जे चांगलं ध्यान आहे हे असंच चालू राहू देत आणि त्याच्याबरोबर असले मित्र नकोत. अगदी व्यवहाराला आवश्यक इतके संबंध मात्र जरूर असावेत आणि ते स्नेहाचे प्रेमाचे असावेत. आपण परमार्थी आहोत या भावने सकट त्यांच्यामध्ये मिसळावं. त्यांच्यासारखं कदापि होऊ नये. असं करून जर आपण राहिलो वागलो तर मित्रांमुळं किंवा संगतीमुळं आता फक्त एकच राहिलं की प्रकृतीमध्ये जी गोडी निर्माण झालेली आहे या गोष्टीची तर त्या गोडीमुळं असेल असं जे म्हणतात मित्रांना तोडून टाकलं की कळेल की त्या गोडीचंही विशेष काही वाटत नाही. कारण आता प्रवचन ऐकण्याची गोडी निर्माण झालेली आहे. नाम घेण्याची गोडी निर्माण झालेली आहे. हे जे साधक आहेत त्यांना मी ओळखतो हे आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा प्रयत्न त्यांचा निश्चित आहे. या गोष्टी जरूर कराव्या आणि दुसरं म्हणजे परमार्थ जितका पटेल आणि करावा असा वाटेल तितक्या या गोष्टी सुटल्याच पाहिजेत असं मी म्हणतो. समर्थ म्हणतात की अग्नगृहाशी लागला आणि सावकाश निजेला तो पैसा म्हणावा भला आत्महत्यारा. घरात आग लागल्यानंतर हळूहळू पावलं टाकून बाहेर पडाल का एका उडीत बाहेर यायचा प्रयत्न करा. विषय रांधली रस सोये जै जेवणारा ठाऊई होये तो ताटती सांडूनी जाये जयाकडे. जेवायला बसलेले आहोत आणि अन्नामध्ये विष कालवलेलं आहे. कोणीतरी म्हटलं की अरे खाऊ नका, पाल पडलेली आहे त्याच्यात, तर खाल. भूक लागलेली असताना देखील तो जसा ताट बाजूला सारे तैसी संसाराया समजता देखी देखी अनित्यता तई वैराग्य दवडिता पाठीला. म्हणून ही जी टाकण्याची गोष्ट आहे, सोडण्याची गोष्ट आहे, ती हळूहळू देखील मान्य नाही. हळूहळू कधीही होत नाही. हळूहळू सोडणारे मी पुष्कळ पाहिलेत. आमच्या ऑफिसमध्ये एक होते, ते मला म्हणायचे की वजे आता दिवसात माझ्या 2 पाकिटं होती तर आता 2 सिगरेटवर आलेलं आहे. आणि मग कधीतरी एक एक तासांनी खाली जायला लागले. मी म्हणलं का रे काय झालं? ते म्हणाला जरा सध्या डोक्याला ताप आहे, तसा आपला कंट्रोल आलेला आहे. तसा आपला कंट्रोल आलेला आहे म्हणाला, पण जरा एक थोडासा मनस्ताप आहे म्हणून ते परत चालू होत. त्यामुळे हळूहळू नाही, एकदम या क्षणी, या क्षणी सोडायचं म्हणजे सोडायचं. अशा भावनेने जर केलं, आपण प्रकृतीने दुबळे असतो, कधीची आठवण होते, थोडेसे त्या सुखाची आठवण होते, पण ते नको या भावनेने आणि अथक अंतर्बळ वापरून तोडायलाच लागतं. तोडलं की तुटत, तोडलं नाही तर ते तुटत नाही. अर्धवट तोडलेली झाडाची फांदी देखील परत पक्की होते. त्यामुळं हे कदापि मान्य नाही. याबाबत दया क्षमा आपल्या प्रकृतीला आपण करायचीच नाही. कर्माचे कर्तृत्व देह मन बुद्धीकडे नाही, कारण प्रकृती जड असल्याने स्वतःहून कर्मे करू शकत नाही. आणि परमात्मा तर अकर्ता अभोक्ता अलिप्त आहे. मग एवढे सगळे कर्मचक्र कसे चालते? सगळी कर्मे नक्की कोण करते? कर्माचे कर्तृत्व देह मन बुद्धीकडे नाही, कारण प्रकृती जड असल्याने स्वतःही कर्मी करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. इथं ठेवलेलं हे पेन आणि इथं असलेला हा हात, या दोन्ही सारख्या जड गोष्टी आहेत. जसं पेन आपलं आपण हलू शकत नाही, तसा हात देखील आपलं आपण हलणं हे आश्चर्य. पंचभूतिक कुठलीही गोष्ट आपली आपण हलणं ही अशक्य कोटीतली गोष्ट आहे. जड आहे, तिथं हालचाल संभवत नाही. आणि ज्या परमात्म्याविषयी इथं म्हटलेलं आहे, तो तर अकर्ता अभोक्ता अलिप्त, त्या परमात्म्याविषयी आपल्याला काही माहिती हे सगळी शास्त्रीय माहिती आहे. तो अकर्ता आहे, अलिप्त आहे, अभोक्ता आहे. पण आपल्याला एवढं माहितीये की आपल्या आत असणाऱ्या चेतन शक्तीमुळे हा हात हलतो, परमात्म्यामुळे हलतोय असं आपल्याला वाटत नाही. आणि परमात्मा हे काही करत नाही असं शास्त्र होते. म्हणून एक परमात्मा आहे आणि दुसरी प्रकृती आहे, अशा जर 2 गोष्टी असतील तर जगत व्यवहार होणंच शक्य. परमात्मा परमात्म्याच्या ठिकाणी असेल आणि जड जगत बिचारा पडून राहिलेला असेल. एक दगड जर कोणी हलवला नाही तर लाखो वर्ष तिथंच पडून राहील. आणि तसेच आपण म्हणजे इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती 1-2 फुटाचा मातीचा ढिगाराच ठेवला आहे असं समजा. पंचभूतिक तो जर मातीचा ढिगारा म्हणून असेल तिथं आणि दुसरा परमात्मा असेल तर काही काही प्रश्नच नाही. पण मी या नावाचा एक पदार्थ अजून आहे. परमात्माच खरा पण अबोधाला आलेला आणि या प्रकृतीशी संलग्न झालेला जो स्वतःला मी असं समजतो तो देखील या मातीच्या ढिगाऱ्यामध्ये आहे. म्हणून इथं माझ्या शेजारी एवढाच एक ढिगारा करून ठेवला तर त्याच्या ठिकाणी तो मी नसेल. जो या देहाच्या ढिगाऱ्यामध्ये मी नावाचा कोणीतरी एक पदार्थ आहे. समर्थ म्हणतात की एक प्रकृती जगदाकार एक मुख्य परमेश्वर या दोन गोष्टी असतील तेव्हा काही घडत नाही. तेथे मी कैसा चोरू आणिला मध्ये हा जो चोर आहे मी त्या मी मुळे सगळी गडबड झालेली आहे. जेव्हा फक्त प्रकृती आहे तेव्हा काही प्रश्न नाही. मंगळ आहे केवळ प्रकृती आहे. तिथं परमात्माही उपस्थित असेल त्या ग्रहावर सगळीकडेच आहे. ऑमनी प्रेझेंट एकाच वेळेला सर्व ठिकाणी उपस्थित असते. म्हणून याच ग्रहावर आहे तर सर्व ठिकाणी मधल्या आकाश नसलेल्या अंतराळात देखील आहे आणि मंगळावर देखील आहे चंद्रावर देखील. पण तिथं केवळ प्रकृती आहे. दुसरी परमात्मा आहे आणि प्रकृती असीम शांती. त्या प्रकृतीला आपल्या स्वतःच्या असण्याचा कोणताही बोध नाही. केवळ अस्तित्व आहे. चंद्राची वर्णन आहे त्याचा इंटरनेटवर सगळं उपलब्ध आहे. तिथं पर्वत आहे तरे आहे खास फायदे आहेत दगड आहेत आणि ती मंगळाची छायाचित्र त्यांनी पाठवलेली होती आणि ती सगळीकडे प्रकाशित झाली होती सगळ्यांना माहिती आहे. तांबडी माती लालसर गजत कोकणात गेल्यासारखं वाटावं वनस्पती नाही. नुसतं अस्तित्व प्रकृती परमात्मा तो स्वतः भोवती फिरतो सूर्याभोवती फिरतो पण फिरण्याचा कोणताही बोध नाही. वेगळेपणाने कोणताही बोध नाही. पण समजा तिथे एक मनुष्य उतरला असं म्हणतात की उतरवणारे जाईल तर तेव्हा तिथं काय असेल. प्रकृती असेल आणि तसंच प्रकृती असणाराच एक देह असेल पण त्या देहाच्या एक आत जाणीव असणारा कोणीतरी आहे. तो परमात्माही नाहीये आणि तो प्रकृतीगतही नाहीये तर तो स्वतःला मी वेगळा स्वतःला परमात्म्यापेक्षा वेगळा आणि प्रकृतीपेक्षाही वेगळा असं समजणारा कोणीतरी एक आहे. आपली तशीच दशा होऊन बसलेली आहे. नाहीतर जीवो ब्रह्मैव ना पराहा अशी श्रुतीच आहे. जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे पण आपल्याला कुठं माहिती आहे की आपण परमात्मा आहोत. म्हणून सद्गुरूंनी सांगायला लागतं की तेच तू आहे. तत्वम असि श्वेत केतो इति म्हण तोच मी आहे. सोहम अस्मी सोहम हंसहा इति कोण अहम सहा अहम असं म्हणणारा अहम कोण. ज्याला बोध नाहीये तो स्वतःला अहम म्हणत होता. तो म्हणतो आहे आता मी तो आहे. पण तो आहे असं म्हणताना तोच मी आहे असं म्हणतो. म्हणजे मी कोणीतरी आहे आणि तोही आहे आणि तो मी आहे. थोडासा अहंकाराचा भाग आलाच. परमात्मा मी आहे म्हणजे मी कोणीतरी आहे आणि परमात्मा मी आहे. म्हणून सद्गुरूंना सांगायला लागतं की सोहम जरी झालं तरी सहा तत्वम तेच तू आहेस. अनुग्रह देताना सद्गुरू काय सांगतात ते परमात्मा तत्वच तू आहेस तत्वम. त्याच्यावर शिष्य उत्तर देतो सोहम अस्मि सोहम तोच मी आहे. तेव्हा सद्गुरू म्हणतात हा अहम कुठून आणला. उत्साह तुझ्या सकट सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे. बोध घेताना देखील तो मी असं म्हणून अहम शिल्लक ठेवतो. परमात्माच मी म्हणजे तुला हा जो मी आहे तो मीच परमात्मा व्हावा असं वाटत. त्याच्या विचारे तोच आहे तू नाहीच आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा मग हे पहिलं परमात्मा तर अकर्ता अभोक्ता अलिप्त हे खरं होत. आणि हे जे सगळं कर्मचक्र चालतं ते अबोधामुळे जीवाच्या स्वरूपाविषयीच्या अबोधामुळे चालतं. जर तो बोध प्राप्त झाला तर जीवाला आपण परमात्मा आहोत हे समजतं, मग तो कर्ताभाव सोडून देतो. आपण करतो हा भाव सोडून देतो आणि कर्म करतो. तो परमात्मा आपण आहोत अशा बोधात येतो आणि कर्म करतो. मग कर्मचक्र जेव्हा चालेल तेव्हा अडचण नाही. ईश्वराची लीला म्हणून ईश्वराचा खेळ म्हणून कर्म होत आहेत अशी त्याची भावना आहे. मग त्या कर्मांमध्ये अडचण काही नाही. समर्थ म्हणूनच असा बोध झाल्यानंतर जी कर्म घडतात आणि जगत दिसत तर त्याच्याबद्दल म्हणतात अरे जे झाले की नाही त्याची वार्ता तू परमात्मा आहेस आणि जे आहे ते असंच आहे. कर्म आणि कर्मचक्र आणि जगत निर्माण हे काही मुळातच झालेलं नाही. किंवा एका ठिकाणी ते म्हणतात की जे बळाचे निवडले जे उगमाकडे पोहत गेले उगम दर्शने पावन झाले तीर्थरी बळ एकवटलं आणि स्वरूपाचा अभ्यास करायला अनुसंधान करायला प्रवृत्त झाले. उगमाकडे म्हणजे कुठ तर आतून बाहेर प्रवास चाललेला. आपण डोळ्यांच्या माध्यमातून बाहेर कानांच्या माध्यमातून बाहेर स्पर्शाच्या माध्यमातून बाहेर शब्द स्पर्श रूप रस गंध बाहेर प्रवास चालला जगतात प्रवास चाललेला आहे. त्याच्याऐवजी आत प्रवास चालणार. बोलण्याची स्फूर्ती निर्माण झाली तर कुठून निर्माण झाली माझ्यातून स्फूर्ती निर्माण झाली. मग ज्याच्यातून स्फूर्ती निर्माण झाली तिथपर्यंत जाऊन बोलण्याला विसर्जित करा. ऐकण्याची स्फूर्ती निर्माण झाली तर ऐकू नका. तर ऐकण्याची स्फूर्ती जिथून निर्माण झाली माझ्यातून तिथपर्यंत शब्द लिहून विसर्जित करा म्हणजे ऐकूच नका. अशा प्रकारे सगळ्या इंद्रियांना आत वळवणं म्हणजे उगमाकडे पोहोच जाणं. एक बळाचे निवडण जे उगमाकडे पोहोच गेले मन निर्माण झालं आता कशा संबंधी चिंतन करत आहे तिथपर्यंत पुढे जाऊ नका. तर जिथून निर्माण झालं माझ्यातून निर्माण झालं मागं आणा त्याला आणि त्या ठिकाणी त्याला विसर्जित करा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मना यया बाहेरिलीकडे यावयाची सावया सवे मोडे. सहज सवय आहे ती मोडून टाक. ते हृदयाची या डोही बुडे तैसे की जे ते हृदयाच्या ठिकाणी येऊन बुडेल तसं करावं म्हणजे उलटा प्रवास उगमाकडे प्रवास. उगम दर्शने पावन झाले तीर्थरूप आणि मग उगमाकडे आल्यानंतर त्यांना एक दर्शनच घडत. दर्शन हा विशिष्ट शब्द आहे म्हणून ऋषींना दार्शनिक म्हटलेला आहे. आता तुम्ही ऐकताय ऐकणं हे दर्शन होऊ शकत नाही पण जेव्हा तुम्हाला याचा अनुभव येईल तेव्हा त्याला तुम्ही दर्शन म्हणाल. जेव्हा तुम्हाला याची प्रचिती येईल तेव्हा तुम्ही याला दर्शन म्हणाल. तस स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा तो एकरूपता साधतो त्यावेळेला त्याला लक्षात येत की या ठिकाणाहून खरं म्हणजे मन बाहेर आलं चित्त बुद्धी अंतःकरण देह आणि बाहेरची कर्म. जसं सूर्यापासून रश्मी बाहेर पडाव्या तशा प्रकारे आत्म्यापासून वस्तुतः चित्त अंतःकरण अहंकार इंद्रिय आणि बाहेर बहिर्गम ते सगळं आत जर वळवलं तर सुगमाच्या दर्शनाने मोठी धन्यता हे झालं दर्शन. पण सुगमाचं दर्शन घेतलं आणि सुगमाच्या दर्शनानंतर देखील तिथं थांबला आणि तिथूनही मागे गेला तिथे स्थिर राहिला आणि तिथून वळून पाहिलं आता मन कसं होतं तर समजलं कसं भासमान होत कसे सूर्यकिरण तसं मन एक प्रकारे होतं बाहेर पडणार चित्त कसं होतं बुद्धी कशी होती इंद्रिय कशी होती विषय कसे होते उगमा पहिलीकडे गेले तेथून परतोनी पाहिले तेव्हा लक्षात येत की एवढा मोठा परिश्रम केला किती इंद्रिय संयमन मित्रांना काय तोडून टाकलं नातेवाईकांना काय तोडून टाकलं अभक्ष भक्षण सोडून दिलं अपेयपान वर्ज करून टाकलं वागण्याचे किती नियम सांभाळले यम नियम किती उत्तम रीतीने सगळं केलं हे सगळं काय होत असं लक्षात येत की तिथून आपण हे सगळं केलं हे हास्यास्पदच होत कारण उगमा पहिलीकडे गेले तेथे मी परत पाहिले तेव्हा पाणीचं आटले काही नाही मन हे वस्तुतः नाहीच हे तिथं लक्षात आलं बुद्धी ही वस्तुतः नाहीये म्हणजे प्युअर इंटलेक्ट हेच परमात्म्याचं स्वरूप आहे तिथं लक्षात आलं देहाचा इंद्रियांचा आणि विषयाचा व्यवहार तर किती बाहेर बाहेरचा होता हे तिथून लक्षात आलं मग तिथून लक्षात आलं की कर्म अगदीच बरोबर बरोबर जरूर घडतच नाहीये किंवा घडली तरी देखील त्या कर्मांशी आपला मुळीच संबंध नाही जसे आपण परमात्मा होऊन गेले मग परमात्म्याच्या सत्तेवर जशी कर्म घडतात सूर्य उगवतो मावळतो मेघ बरसतात शेतात दिसतात परमात्मा परमात्म्याच्या सत्तेवर चालतो तेव्हा परमात्मा करतो म्हणा किंवा परमात्मा त्याच्यापासून अलिप्त आहे पंचभूतच एकमेकांना सहाय्यक होऊन काम करतायत असं समजा कसंही समजा अशा प्रकारे हे कर्मचक्र चालतं असं तेव्हा बोध होतो आता ऐकून आपण फार पुढे गेलेले आहोत पण बोधाने आहोत तिथंच आहोत त्यामुळे हा सगळा प्रश्न निर्माण होतो कर्माचे कर्तृत्व देह मन बुद्धीकडे नाही पण आपण तसं समजत नाही हे लक्षात आपण प्रकृती आहोत देह आहोत मन आहोत बुद्धी आहोत असंच आपल्याला वाटत म्हणून कर्तृत्व तुमच्याकडे आहे या क्षणाला ते झालं अंतिम तत्व आणि परमात्मा तर अकर्ता अभोक्ता अलिप्त त्याच्याबाबत तर तुम्ही अगदीच बेखबर आहात तुम्हाला परमात्मा तुम्ही मग एवढे कर सगळे कर्मचक्र कसे चालते म्हणून मी करतो असं वाटतं असं चालतंय सगळी कर्मे नक्की कोण करते आता तुम्ही करता आणि जेव्हा बोध होईल तेव्हा आपली आपण चालतात ईश्वराचा खेळ आहे असं तुम्ही